नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोय हे 2037 मेरेन शेती, भाजी, दूद आणि मासरीन स्वयंपूर्ण जातले अशी आस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. खाजन शेती तशेंच हेर पडीक शेती लागवडी खाला येवची म्हूण येत्या अर्थसंकल्पान शेती तशेंच सामुदायीक शेती खातीर भरीव तजवीज आसतली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या यजमानके खाला आयज राज्याच्या अर्थसंकल्पा आदी सल्लागार बसका जाली. आनी शिरगांवच्या लयराई देवीच्या जात्रेन कसलीच वायट घडणूक घडची न्हय म्हूण गरज ते सगळे उपाय आखल्यात. काल या संबंधान बसका जाली. पुराय खबरो. गोय हे 2037 मेरेन शेती, भाजी, दूद आणि मासरीन स्वयंपूर्ण जातले अशी आस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायली. सुर्ला साकळे हांगा सामुदायीक शेती प्रकल्पाचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी उक्तावण जाले. हे वेळार प्रगतीशील शेतकारांक आत्मा पुरस्काराचे वाटप जाले. कार्यावळीक शेतकी संचालक संदीप फळदेसाय, जिल्हा पंचायत वांगडी सुंदर नायक तशेंच थळावे लोकप्रतिनिधी हाजीर आशिल्ले. तरेकवार वाठारातले शेतकार हे कार्यावळीक हाजीर आशिल्ले. खाजन शेती तशेंच हेर पडीक शेती लागवडी खाला येवची म्हूण येत्या अर्थसंकल्पान शेती तशेंच सामुदायीक शेती खातीर भरीव तजवीज आसतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार सांगले.
2037 पर्यंत आमी स्वयंपूर्णते कडेन वळटले. एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पीसी कल्चर, डेरी कल्चर ह्या सगळ्या सेक्टरात आमी स्वयंपूर्ण जातले. आणि हे कोणाच्या विश्वासाचेर हांव सांगता, हे तुमच्या विश्वासाचेर हांव सांगता, गोयकार शेतकार भाव आणि भयणीच्या विश्वासाचेर सांगता, दुधकाराच्या विश्वासाचेर सांगता, नुस्त्याकाराच्या विश्वासाचेर सांगता, हॉर्टिकल्चराच्या विश्वासाचेर, जेणी कष्ट करपाची तयारी दवरल्या.
तरणाटे लेगीत आता शेतात देवपाक लागल्या. शेती तसेच बागायतीचे प्रमाण वाढपाक लागिल्ल्यान 2037 मेरेन दूद, शेती आणि भाजयेन गोय हे स्वयंपूर्ण जातले. पर्यटन, खण हे व्यवसाय इतलो शेती हो गोयकारांचो व्यवसाय असा. शेती लेगीत व्हडा प्रमाणात लावकारी जाव येता हे वरद सामंत हांणी सिद्ध केला. फाटले 6 वर्सांत वरद सामंत हांची येणावळ 1.80 कोटी रुपया असा. दरेकी म्हालान वरद सामंत हांचे सारखे शेतकार तयार जावपाची गरज असा. बेळगांव परस गोंयच्या भाजयेचो दर जो बरो असा, शेतकारांनी उत्पादन वाढवले जाल्यार बेळगांवची भाजी खावपाची वेळ गोयकारांचेर येवची ना अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज गोंय राज्याच्या 2026-27 वर्साच्या अर्थसंकल्पा खातीर सल्लागारांचे बसकेची येजमानकी चलयली. बसकेन भागधारक आणि उद्देगीक संस्थांनी व्हडा प्रमाणात वांटेकार जावन चर्चेंत वांटो घेतलो. बसकेन मुखेलमंत्र्यांनी सौर उर्जा संघटना, बार्ज धनी संघटना, सीए आणि सीएस असोसिएशना, गोंय पत्रकारिता संघ, जीसीसीआय, एलयूबी वेर्णा उद्देगीक संस्था, जीटीए आणि एसोचेम तशेंच मत, खाणावळी, काजू, कार्यावळ व्यवस्थापन, पेट्रोल पंप आणि खण उद्देग संघटनांच्या प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. व्यवसाय करपाची सोय घटमूट करपा खातीर पर्यटनांक चालना दिवपाक, एमएसएमईक आधार दिवपाक तशेंच रोजगार संधी निर्माण करपाक मोलादीक सुचोवण्यो मेळटात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. मांद्रे पेडणे उदरगत संस्था आणि आमदार जीत आरोलकर हांच्या जोड पालवान आयोजित नारी शक्ती क्रीडा महोत्सवाचे आयज मुर्जेच्या टेमवाडो हांगच्या खेळा मैदानार जाले. या वेळार मुखेल सोयरे म्हूण अमिता नाईक तशेंच जिल्हा पंचायत वांगडी तारा हडफडकर, सरपंच विलास मोर्जे आणि हेर हाजीर आशिल्ले. दिसभर चलपी ह्या खेळा महोत्सवान हजारांनी बायलांनी वांटो घेतलो. 2025 वर्सा राज्यांत 1860 क्षयरोग दुयेंती नोंद जाल्या आणि प्रतिबंधात्मक चाचणी करून घेवपाचो आंकडो लेगीत 43% वाढला अशी माहिती सरकारी आकडेवारी प्रमाण जाहीर जाल्या. क्षयरोगा संबंधान तिगून उरपी उदरगतीचे लक्ष साध्य करपाक भारत सरकारान टीबी मुक्त भारत अभियान चालीक लायला. राष्ट्रीय भलायकी मोहिमे खाला हे अभियान चालू असा. क्षयरोगाचो संभाव्य धोको आशिल्ल्या वाठारांनी प्रतिबंधात्मक उपाय घेवप, चाचण्यो करप वा आदी वैजकी उपचार करप ह्या मोहिमे खाला शेगीत चालू आसात. क्षयरोग बाधित लोकांक निक्षय शोषण येवजणे खाला म्हयन्याक 1000 रुपयाचो आर्थीक आधार लेगीत मेळटा अशें ह्या खबरेंत म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
शिरगावच्या लयराई देवीच्या जत्रोत्सवात कसलीच वाईट घडणूक घडची न्हय म्हणून गरज ते सगळे उपाय आखल्यात. काल शिरगावात जिल्हाधिकाऱ्याचे येजमानके खाला जाल्ले बसकेत भाविकांचे सुरक्षे संबंधी साबार निर्णय घेतल्यात. या जात्रे दिसा सुरक्षा व्यवस्थेचे लक्ष दवरपाक खासा कृती दळाची स्थापणूक केल्या. धोण आणि भाविकांनी शिस्त पाळची आणि प्रशासनाक मदत करची असे आवाहन कृती दळान केला. अनु 21 एप्रिलाक लयराई देवीची जात्रा जातली. धोण तशेंच भक्तांक विसव घेवपा खातीर माटव घालप, होमखण जाता थंयची कांय बांदकामां काडून वाठार नितळ करप असे कांय निर्णय ह्या बसकेन जाले. उत्तर गोंयचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण परब, पोलीस अधीक्षक आशिष करपे, मामलेदार शैलेंद्र देसाय आणि हेर पोलीस अधिकारी ह्या बसकेन हजर आशिल्ले. फोंडा तालुक्यात बेरेस्तारा 5 मार्चार जावपी राज्यस्तरीय शिगमोत्सव मिरवणुकीत 16 रोमटामेळ, 14 चित्ररथ देखावे, 5 लोकनृत्य पथकां तशेंच प्रत्यक्ष मिरवणुकीत वेशभूषा स्पर्धकांनी सहभागी जावपाचे आसात असे शिगमोत्सव ट्रस्टाचे अध्यक्ष रितेश नाईक हांणी सांगला. अनुवर्सा शिगमोत्सव मिरवणुकीत स्पर्धेचे खास आकर्षण म्हळ्यार खास दिव्यांग भुरग्यांचो रोमटामेळ पथकाचो समावेश केल्लो आसा. 5 मार्चावेर मिरवणूक वेळार सुरू जावपा खातीर सगळ्या पथकांनी सहकार्य करचे असे आवाहन या वेळार रितेश नाईक हांणी केले. फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समिती वतीन तिस्क फोंडा कार्यालयान जाल्ल्या पत्रकार परिषदेन ही माहिती दिली. बेरेस्तारा 5 तारखेर फोंडा शहरात राज्यस्तरीय शिगमोत्सव मिरवणूक जातली. या वेळार चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा सादरीकरण जावपाचे आसा. दनपारा 3:30 तिस्क फोंडा हांगसावन मान्यवराच्या हस्तुकी नाल फोडून मिरवणुकीक सुरवात जातली. या वेळार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली ना जाल्यार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या सयत आमदार, मंत्री, नगराध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य आणि हेर मानेस्त हाजीर रावतले. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स बोरी हांगच्या विद्यार्थी काउन्सिलान परंपरा 1:0 शिवजयंती 2024 ही एक आंतर कॉलेजची चॅम्पियनशीप जाहीर केल्या. ही स्पर्धा बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स हांगा 7 मार्च दिसा जातली. कार्यावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य नेतृत्व भावना, दूरदर्शी फुडारपण आणि छत्रपतीचे अतुलनीय शौर्य या गजालीचेर आधारित असतली. पारंपरिक उत्सवा परस खूप चढ परंपरा 1:0 हे एक गतिशील मंच असा असे जे परंपरेक सर्ती वांगडा जोडटा. वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकठांय हाडून प्रतिभा, सृजनशीलता, रणनीती, शिस्त आणि शारीरिक परंपरा दाखोवपाचो हो एक उपक्रम जावन आसा. कार्यक्रमाची मुखेल खाशेलेपण 7 मार्च शेनवारा SVVM कॉलेज ऑफ कॉमर्स बोरी फोंडा हांगा उच्च सर्ती सयत आंतर महाविद्यालयीन चॅम्पियनशीप सर्ती जातल्यो. खेळ. गोवा ज्युडो असोसिएशना वरवीं 2 आणि 3 मार्चाक राज्य पावड्या वयले ज्युडो सर्तीचे आयोजन केला. सब ज्युनियर, चले आणि चुलयो, कॅडेट, ज्युनियर्स तशेंच वरिष्ठ पंगडान दादले आणि बायलां खेळगडे सर्तीन वांटो घेतली. ही सर्त म्हापशेच्या पेडे खेळा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलान जातली. सर्तीन बरी कामगिरी करपी खेळगड्यांची फुडाराक जावपी राष्ट्रीय पावड्या वयले सर्ती खातीर निवड करतले. ताका लागून ही सर्त खासा म्हत्व आसा. हवामान. पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 32.4 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 20.8 डिग्री सेल्सियस नोंद केला. मुरगावात चडांचड तापमान 33 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 20.8 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोय हे 2037 मेरेन शेती, भाजी, दूद आणि मासळीन स्वयंपूर्ण जातले अशी आस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. खाजन शेती तशेंच हेर पडीक शेती लागवडी खाला येवची म्हूण येत्या अर्थसंकल्पान शेती तशेंच सामुदायीक शेती खातीर भरीव तजवीज आसतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या येजमानके खाला आयज राज्याच्या अर्थसंकल्पा आदी सल्लागार बसका जाली आनी शिरगांवच्या लयराई देवीच्या जत्रेन कसलीच वायट घडणूक घडची न्हय म्हूण गरज ते सगळे उपाय आखल्यात. काल ह्या संबंधान बसका जाली आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.